ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड नाशिक का जो यूथ है खऱ्या अर्थानं बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये सगळी पोरं इन्वॉल्व असतात आणि ह्याच सगळ्या विद्यार्थ्यांना याच सगळ्या तरुणाईला रिप्रेझेंट करणारा एक तरुण आता आपल्या सोबत सुद्धा आहे. आकाश वाटेकर त्याचं नाव आहे. आकाश गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग.
सगळ्यात आधी तर सगळ्या नाशिकला कळू दे काय करतो आयुष्यात तू.
मी सध्या एक अस्पायरिंग एंटरप्रेनर आहे. माझा एक बिझनेस सेटअप काढतो आणि दुसऱ्या एंडला मी एक म्युझिशियन आहे. माझा एक बँड होता.
बरं.
आणि सध्या मी आर्टिस्ट क्लासेस घेतो.
क्या बात आहे क्या बात. म्हणजे सिंगिंग आणि इन्स्ट्रुमेंट सगळं शिकवतोस तू. महारथ कुठल्या इन्स्ट्रुमेंट वर आहे.
माझा सध्या बेस वर आहे.
बेस गिटार.
बेस गिटार. हो.
वा वा. मतलब तुमसे तो जल्द से जल्द मिलना पड़ेगा. तीन चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिक मध्ये सगळ्या ठिकाणी पाणी साचलं होतं. सगळे रस्ते बंद होते. तेव्हा तुम्ही सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन काहीतरी स्पेशल केलं होतं.
हो ऍक्च्युली स्पेशल होतं ते एक आमचं रिस्पॉन्सिबिलिटी होतं. आम्ही ती पूर्ण केली फक्त. ऍक्च्युली झालं असं की आम्ही मी जस्ट महात्मा नगरला पोहोचलो होतो सकाळी पावसात आणि रेग्युलरली मी गोविंदनगरवर महात्मा नगर यायला मला 4 ते 5 मिनिटं लागतात.
बरोबर.
त्या दिवशी मला 2.5 तास लागले कारण की मला मुंबई नाक्यावर फिरून यावं लागलं होतं.
बरोबर.
ट्रॅफिक खूप चोक झाला होता ऍक्च्युली. सो आम्ही कॅफे महात्मा नगरवर जेव्हा बसलो होतो आम्ही 3-4 फ्रेंड्स तर ऍक्च्युली आम्ही ते विचार केला की इकडे युजलेस बसण्यापेक्षा आपण काहीतरी केलेलं बरं आहे सध्या कंडिशनवर. तर आम्ही जेव्हा तिकडून विचार केला की आम्ही मुंबई नाक्यावर जाऊन ट्रॅफिक मॅनेज करायला हेल्प करूया.
ओके.
आम्ही जेव्हा तिकडून निघालो तर आम्ही पाहिलं की एबीबी सर्कलवर तेवढं ट्रॅफिक आहे की आम्हाला मुंबई नाक्यावर पोहोचणं अवघड.
बरोबर. बरोबर.
सो मग आम्ही 4 जणांनी एबीबी सर्कलला थांबून ट्रॅफिक डिपार्टमेंटला हेल्प करायचा विचार केला आणि आम्ही वी स्टार्टेड अप हेल्पिंग ट्रॅफिक पोलीस बेसिकली. तर तिकडे हेल्प करता करता आम्ही पाहिलं की एवढा जास्त गोंधळ होत होतो की आम्हाला जवळपास 3.5 तास तिकडे उभं राहता राहता मॅनेज करता करताच गेले जवळपास.
बापरे बापरे.
कळत नाही की आम्हाला कळत नाही आम्ही मुंबई नाक्याला कसा पोहोचू बेसिकली. एवढा जास्त रश होता एवढा गोंधळ होता की लोक खूप जास्त घाईमध्ये होते पावसातनं घरी पोहोचायला किंवा दुसऱ्या जागेवर पोहोचायला दिसतो. मग आम्ही तिकडे थांबतो तर तिकडे आम्ही ते ट्रॅफिक मॅनेजमेंटचं जवळपास काम चालू केलं होतं तिकडे जवळ 2-3 तासासाठी आणि त्याच्यातच आम्हाला बघून जवळपास अजून 2-4 लोक नाशिकमधून आम्हाला जॉईन करून गेले. आम्ही जवळपास 8 ते 10 लोकांची टीम बनवली ज्यांनी मिळून पूर्ण 4 तास तो पूर्ण एडीजी सर्कलचा ट्रॅफिक पूर्ण मॅनेज केला होता.
नाशिक आकाशचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं होतं. आम्ही स्पेशल काही केलं नाही. जी आमची रिस्पॉन्सिबिलिटी होती ती आम्ही पार पाडली. ही भावना आजकालच्या तरुणांमध्ये जास्त पाहायला मिळते जी खूप चांगली पॉझिटिव्ह साईन आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये आकाश कडून अजूनही काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण काहीतरी चांगलं करायला गेलो की लोक कशा पद्धतीनं आपल्याला येऊन मिळतात याचं एक जागृत उदाहरण आकाश कडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर तुम्ही सुद्धा तरुणाईला मंगळवारच्याला असंच काम करताना पाहिलं असेल तर जरा कॉल करून सांगा 6601935 नंबरवर. आज तरुणाईचा जल्लोष तरुणाईला सलाम करून करणार होतो आपण. बजाते राहो.